नमस्कार, मी नम्रता कडू। ऐकूया काही ठळक घडामोडी। राज्यातल्या 8 लोकसभा मतदारसंघात उद्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार असून मतदानाच्या दृष्टीनं संबंधित मतदारसंघात जय्यत तयारी प्रशासनानं केली आहे। राज्यातल्या अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ, वाशिम, अमरावती, वर्धा आणि बुलढाणा या मतदारसंघांमध्ये मिळून 204 उमेदवार या टप्प्यात नशीब आजमावत आहेत। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली। यात राज्यातल्या नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मावळ, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड मतदारसंघात मतदान होईल। उद्या या ठिकाणी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून सोमवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। या टप्प्यात 9 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून 96 लोकसभा मतदारसंघांमध्ये 13 मे रोजी मतदान होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज पुण्यात प्रसिद्ध झाला। शपथनामा नावानं प्रसिद्ध झालेल्या या जाहीरनाम्यात जातनिहाय जनगणना, कृषी कल्याण आयोगाची स्थापना, महिलांना नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षण, शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरीचा अधिकार, याबरोबरच जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याला पूर्ण पाठिंबा या मुद्द्यांचा समावेश आहे। एक देश एक निवडणूक या संकल्पनेला पक्षाचा विरोध असल्याचंही या जाहीरनाम्यात स्पष्ट केलं आहे। नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी, दहशतवाद विरोधातला UAPA कायदा इत्यादी कायद्यांचा फेरआढावा घेऊन त्यात बदल करण्याचं आश्वासन पवार गटानं दिलं आहे। भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारसभेत आचारसंहितेचं उल्लंघन केल्याच्या तक्रारीची दखल केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतली असून भाजपा आणि काँग्रेस पक्षाध्यक्षांना नोटिसा जारी केल्या आहेत। येत्या 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत आपापले जबाब दाखल करायला आयोगानं सांगितलं आहे। IPL क्रिकेट स्पर्धेत आज संध्याकाळी 7:30 वाजता हैदराबाद सनरायझर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघात सामना होईल। सुरुवातीला घसरलेले देशातले शेअर बाजार दिवसअखेर तेजी नोंदवून बंद झाले। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 487 अंकांची वाढ झाली आणि तो 74,339 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 168 अंकांची वाढ नोंदवत 22,570 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।